श्रीमद भागवत महापुराण स्कंध चौथा अध्याय 23वा राजा पृथूंची तपश्चर्या आणि परलोक गमन। मैत्रेय म्हणतात अशा प्रकारे महामनस्वी प्रजापती पृथूने स्वतः अन्न वगैरे निर्माण केले, नगरे गावे इत्यादी राहण्याची व्यवस्था करून स्थावर जंगम अशा सर्वांची उपजीविकेची सुविधा करून दिली, तसेच साधुजनांना उचित अशा धर्माचेही पालन केले। आपण वृद्ध झालो असून उताराला लागलो आहो आणि ज्यासाठी आपला जन्म होता त्या प्रजारक्षणरूप ईश्वराच्या आज्ञेचे पालनही झालेले आहे, म्हणून आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे असा विचार करीत त्याने विरहामुळे जणू रडणाऱ्या आपल्या मुलीचा म्हणजे पृथ्वीचा भार आपल्या मुलांवर सोपविला आणि सर्व प्रजेला विमनस्क अवस्थेत सोडून तो आपल्या पत्नीसह एकटाच तपोवनाकडे गेला। पहिल्यांदा गृहस्थाश्रमात पृथ्वीवर विजय मिळवण्याचे त्याने जसे व्रत घेतले होते त्याचप्रमाणे तेथे सुद्धा वानप्रस्थ आश्रमाच्या नियमानुसार तो कठोर तपस्येला लागला। काही दिवस त्याने कंदमळे फुले खाऊन घालवली, काही काळ वाळलेली पाने खाऊन तो राहिला, काही पंधरवडे पाण्यावर राहिला आणि त्यानंतर केवळ वायूवर निर्वाह करू लागला। वीरवर पृथू उन्हाळ्यात पंचाग्नीचे सेवन करीत, पावसाळ्यात मोकळ्या मैदानात राहून शरीरावर पाऊस घेत, हिवाळ्यात गळ्याइतक्या पाण्यात उभे राहत, तसेच दररोज मातीच्या जमिनीवरच झोपत मुनिवृत्तीने राहत होते। त्याने शीत उष्ण इत्यादी सर्व प्रकारची द्वंद्वे सहन केली, तसेच वाणी आणि मनाचा संयम करून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत प्राण आपल्या स्वाधीन करून घेतले। अशा रीतीने त्याने श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी उत्तम तप केले। अशा प्रकारे त्याचे तप क्रमाक्रमाने वाढत गेले आणि त्या प्रभावाने कर्ममल नाहीसा झाल्याने त्याचे चित्त पूर्णपणे शुद्ध झाले। प्राणायामाने मन आणि इंद्रिये ताब्यात आल्यामुळे त्याचे वासनाजनित बंधन सुद्धा तुटले। तेव्हा भगवान सनत्कुमारांनी त्याला ज्या श्रेष्ठ अध्यात्म योगाचे शिक्षण दिले होते त्यानुसार राजा पृथू पुरुषोत्तम श्रीहरीची आराधना करू लागला। अशा तऱ्हेने भगवतपरायण होऊन श्रद्धापूर्वक सदाचाराचे पालन करीत नेहमी साधन केल्याने परब्रह्म परमात्म्यामध्ये त्याची अनन्य भक्ती निर्माण झाली। त्याच्या या भगवंतांच्या उपासनेने अंतःकरण शुद्ध सात्विक झाल्यावर निरंतर भगवतचिंतनाच्या प्रभावाने प्राप्त झालेल्या अनन्य भक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झाले आणि त्या तीव्र ज्ञानाच्या द्वारे संशयाला कारण असणाऱ्या जीवाच्या उपाधीभूत पाचही कोशांना त्याने नष्ट केले। एवढे झाल्यावर देहात्मबुद्धीची निवृत्ती आणि परमात्मस्वरूप श्रीकृष्णांची अनुभूती आल्याने अन्य सर्व प्रकारच्या सिद्धी इत्यादीपासून तो उदासीन झाला। त्यामुळे ज्याच्या सहाय्याने त्याने प्रथम आपल्या जीवकोशाचा नाश केला होता त्या तत्वज्ञानासाठी सुद्धा प्रयत्न करणे त्याने सोडून दिले, कारण जोपर्यंत साधकाला योग मार्गाच्या द्वारे श्रीकृष्ण कथामृतामध्ये प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत केवळ योग साधनेने त्याचा मोह दूर होत नाही। यानंतर जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला तेव्हा वीरवर पृथूने आपले चित्त दृढतापूर्वक परमात्मामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावाला स्थिर राहिला आणि वेळ आल्यावर त्याने आपल्या शरीराचा त्याग केला। त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला हळूहळू मूलाधारापासून वर आणीत आणीत त्याला क्रमशः नाभी, हृदय, वक्षस्थळ, कंठ येथील चक्रातून वर नेत मस्तकात असणाऱ्या सहस्रारात स्थिर केले। नंतर त्याला पुन्हा वरच्या बाजूला नेत क्रमशः ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केले। नंतर पूर्ण निरीच्छ होऊन त्याने शरीरातील प्राणवायूला समष्टी वायूमध्ये, शरीराला पृथ्वीमध्ये, तेजाला तेजामध्ये, आकाशाला महाकाशात आणि द्रव पदार्थांना पाण्यामध्ये विलीन केले। पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये, पाण्याला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात विलीन केले। त्यानंतर मनाला इंद्रियामध्ये, इंद्रियांना त्यांच्या कारणरूप तन्मात्रांमध्ये आणि तन्मात्रांना अहंकारात लीन करून अहंकाराला महत्तत्वामध्ये लीन केले. त्यानंतर सर्व गुणांनी अभिव्यक्ती करणाऱ्या त्या महत्तत्वाला मायोपाधिक जीवामध्ये स्थिर केले. त्यानंतर त्या जीवाच्या मायारूप उपाधीला सुद्धा त्याने ज्ञान किंवा वैराग्याच्या भावाने आपल्या शुद्ध ब्रह्मस्वरूपात स्थिर होऊन टाकून दिले. पृथूची पत्नी महाराणी अर्ची ही सुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेली होती. पायाने जमिनीला स्पर्श सुद्धा करू न शकण्या इतकी ती कोमल होती, तरी सुद्धा तिने आपल्या पतीचे व्रत आणि नियम यांचे पालन करीत त्यांची खूप सेवा केली आणि मनुवृत्तीला अनुसरून कंदमळे इत्यादीचा निर्वाह केला. त्यामुळे जरी ती अतिशय दुर्बल झाली होती तरी सुद्धा प्रिय पतीच्या हस्तस्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानित असल्या कारणाने तिला कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते. आता पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथू यांचा देह निष्प्राण झालेला पाहून सतीने काही काळ विलाप केला. नंतर पर्वतांच्या शिखरावर एक चिता रचून तो देह त्या चितेवर ठेवला. यानंतर अंतक्रिया करून तिने नदीमध्ये स्नान केले. आपल्या अलौकिक कार्य करणाऱ्या पतीला जलांजली देऊन आकाशस्थित देवांना वंदन केले. तसेच तीन वेळा चितेला प्रदक्षिणा घालून पतिदेवांच्या चरणांचे ध्यान करीत अग्निमध्ये प्रवेश केला. परमसाध्वी अर्चीने आपला पती वीरवर पृथू याच्याबरोबर सहगमन केलेले पाहून हजारो वरदायिनी देवींनी आपापल्या पतीसह तिची स्तुती केली. तेथे देवदेवतांची वाद्ये वाजू लागली. त्यावेळी त्या मंदराचलच्या शिखरावर त्या देवांगना फुलांचा वर्षाव करीत आपापसात म्हणू लागल्या. देवी म्हणाल्या, अहो धन्य आहे या स्त्रीची, ज्याप्रमाणे श्री लक्ष्मी यज्ञेश्वर भगवान श्री विष्णूंची सर्वभावे सेवा करते त्याचप्रमाणे हिने आपला पती राजराजेश्वर पृथूची सेवा केली. आपल्या अचिंत्य कर्मांच्या प्रभावाने निश्चितच ही सती आम्हाला ओलांडून आपल्या वैन्यपती बरोबर उच्चतर लोकी जाऊ लागली आहे. या लोकी थोड्यात दिवसांचे आयुष्य असूनही जे लोक भगवंतांचे परमपद प्राप्त करण्याचे आत्मज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना या संसारात कोणता पदार्थ दुर्मिळ आहे. म्हणून जो पुरुष महत्प्रयासाने भूलोकी मोक्षाचे साधन स्वरूप मनुष्य शरीर मिळाल्यानंतरही विषयामध्ये आसक्त असतो तो निश्चितच आत्मघातकी समजावा. अरे रे, तो खराच फसला म्हणायचा. मैत्रे म्हणतात, देवांगना अशा प्रकारे स्तुती करीत असताना भगवंतांच्या ज्या परमधामाला आत्मज्ञानियांमध्ये श्रेष्ठ भगवत प्राण महाराज पृथू गेला त्याच पती लोकाला महाराणी अर्ची सुद्धा गेली. परमभागवत पृथू असेच प्रभावशाली होते. त्यांचे चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे. मी त्याचे तुझ्या समोर वर्णन केले. जो पुरुष हे परमपवित्र चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्रचित्ताने वाचतो ऐकतो किंवा ऐकवितो त्याला सुद्धा महाराज पृथूंचे पद प्राप्त होते. याचा सकामभावाने पाठ केल्यास ब्राह्मतेज प्राप्त करतो, क्षत्रिय पृथ्वीपती होतो, वैश्य व्यापारात श्रेष्ठ होतो आणि शूद्र उत्तम संत होतो. स्त्री असो किंवा पुरुष असो, जो कोणी हे चरित्र आदराने तीन वेळा ऐकतो तो संतानहीन असेल तर पुत्रवान, धनहीन असेल तर महाधनी, कीर्तिहीन असेल तर यशस्वी आणि मूर्ख असेल तर पंडित होतो. हे चरित्र मनुष्य मात्राचे कल्याण करणारे आणि अमंगल दूर करणारे आहे. हे धन यश आणि आयुष्याची वृद्धी करणारे, स्वर्गप्राप्ती करून देणारे व कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे. हे धर्म इत्यादी चतुर्वर्गाची प्राप्ती करून देण्यासही सहाय्यक आहे. म्हणून जे लोक धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांनी मिळणारी सिद्धी प्राप्त करू इच्छितात त्यांनी याचे श्रद्धापूर्वक श्रवण केले पाहिजे. जो राजा विजय मिळवण्यासाठी प्रस्थान करतेवेळी हे चरित्र ऐकून त्यांच्यावर स्वारी करील तेव्हा पृथूच्या पुढे येऊन राजे लोक जसे नजराणे सादर करीत असत तसे नजराणे घेऊन त्यांच्यापुढे ठेवतील. मनुष्याने अन्य सर्व आसक्ती सोडून भगवंतांचे ठिकाणी विशुद्ध भक्तिभाव ठेवून महाराज पृथूंचे हे चरित्र ऐकावे, ऐकवावे आणि वाचावे. विदुरा, भगवंतांचे महात्म्य प्रकट करणारे हे परम पवित्र चरित्र मी आपणास ऐकवले. याच्यावर निष्ठा ठेवणारा माणूस महाराज पृथूसारखी गती प्राप्त करून घेतो. जो पुरुष या पृथूचरित्राचे दररोज आदरपूर्वक निष्काम भावाने श्रवण आणि कीर्तन करतो, त्याला ज्यांचे चरण संसारसागर पार करण्यासाठी नावेप्रमाणे आहेत, त्या श्रीहरींविषयी आत्यंतिक प्रेम निर्माण होते. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे त्रयोविंशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः.